प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय. हे थिओफिला, येशूने जे शिकवले आणि केले व ज्याविषयी मी पहिल्या ग्रंथात नमूद केले, त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला, या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या. मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवून 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. नंतर तो त्यांच्याशी एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम शहर सोडू जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा, थोड्या दिवसांनी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत, ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल आणि यरुशलेम शहरात, सर्व यहुद्या आणि शमरून प्रांतात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला आणि मेघांनी त्यास दृष्टी आर केले. नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरकून पाहत होते तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या समोर उभे राहिले आणि ते असे बोलले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तुम्ही त्यास जसे आकाशात जाताना पाहता तसाच तो परत येईल. मग यरुशलेम शहराजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर ते यरुशलेम शहरात परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्तलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन, जुलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते तिथे गेले. हे सर्वजण आणि त्यांच्यात कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते. त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 मनुष्याच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला, बंधुजन हो, येशूला धरून देणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहुदाविषयी पवित्र आत्मेने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तविले होते ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. तो आपल्या मधलाच एक होता आणि त्यास या सेवेच्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता. त्याने आपल्या दृष्टाईचे कृत्यावरून मजुरीने शेत विकत घेतले, तो पालता पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची आतडी बाहेर पडली. हे यरुशलेम शहरात राहणाऱ्या सर्वांना कळले, म्हणून त्याच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे. स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे की त्याचे घर उजाड पडो व त्यामध्ये कोणी न राहो आणि त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. म्हणून प्रभू येशू आमच्यामध्ये आत बाहेर येत जात होता त्या सर्व काळात, योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले त्या दिवसापर्यंत, तर जी माणसे आपल्या संगतीसोबत होती त्यांच्यातून एकाने आपल्या बरोबर त्यांच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. तेव्हा ज्याचे उपनाव युक्त होते तो बरसबा म्हटलेला योसेफ व मत्थिया या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्वांची हृदय जाणणाऱ्या प्रभू, हे सेवक पद व प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव. मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठा टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली तेव्हा त्यास 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय. कर्नेल नावाचा मनुष्य कैसऱ्यामध्ये राहत होता. तो इटलिक नावाच्या पलटणीत शताधिपती होता. कर्नेल हा भक्तिमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दान धर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे. एका दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कर्नेलला दृष्टांत झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टांतात देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, कर्नेल्या. कर्नेल देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला, काय आहे प्रभू? देवदूत कर्नेल्याला म्हणाला, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. ज्या गोष्टी तू गरिबांना दिल्या आहेस त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे. तू यापो गावी माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या मनुष्यास घेऊ नये. शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात. तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्र किनारी आहे. कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला. नंतर कर्नेल्याने त्याचे 2 विश्वासू नौकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले. कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्व काही सांगितले आणि त्यांना यापोला पाठवले. दुसऱ्या दिवशी माणसे यापो गावाजवळ आली. ती दुपारची वेळ होती. त्याचवेळी प्रार्थना कराव्यास पेत्र गच्चीवर गेला. पेत्राला भूक लागली होती. त्यास काही खावेसे वाटले. ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तद्री लागली आणि आपल्या समोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखी 4 कोपरे धरून सोडलेली एक चादर पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्यास झाला. त्यामध्ये पृथ्वीवरील सर्व प्रकारचे चालणारे सरपटणारे आकाशात उडणारे पक्षी होते. नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, पेत्रा उठ, यापैकी कोणताही प्राणी मारून खा. पण पेत्र म्हणाला, मी तसे कधीच करणार नाही प्रभू. जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही. पण ती वाणी त्यास पुन्हा म्हणाली, देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस. असे तीन वेळा घडले. मग ते पात्र आकाशात वर घेतले गेले. पेत्र भयचकित होऊन या दृष्टांताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला. ज्या लोकांस कर्नेलने पाठवले होते त्यांना शिमोनाचे घर सापडले. ते दाराजवळ उभे होते. त्यांनी विचारले, शिमोन पेत्र येथेच राहतो काय? पेत्र ह्या दृष्टांताविषयीचा विचार करत असता आत्मा त्यास म्हणाला, एक तीन माणसे तुला शोधित आहेस. उठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे. काही संशय न धरता त्यांच्या बरोबर जा. मग पेत्र खाली त्या मनुष्याकडे गेला. तो म्हणाला, तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे. तुम्ही येथे का आलात? ती माणसे म्हणाली, एका पवित्र देवदूताने तुम्हास आमंत्रित करण्याकरिता कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल हा शताधिपती आहे. तो नीतिमान मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहुदी लोक त्याचा आदर करतात. तुम्हास घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावे असे देवदूताने त्यास सांगितले आहे. पेत्रांनी त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला. यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरिया शहरात आला. कर्नेल त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते. जेव्हा पेत्र आत गेला तेव्हा कर्नेल त्यास भेटला. कर्नेलने पेत्राच्या पाया पडून आदराने त्यास नमन केले. पण पेत्र म्हणाला, उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे. पेत्र त्यांच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले. पेत्र त्या लोकांस म्हणाला, तुम्ही हे जाणता की यहुदी मनुष्याने इतर विदेशी लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहुदी नियमाला धरून नाही, पण देवाने मला दाखवले आहे की इतर मनुष्य मात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये. याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावयास आले तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता कृपा करून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले? कर्नेलने म्हणाला, चार दिवसापूर्वी माझ्या घरामध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर ह्याच वेळेला म्हणजे दुपारचे 3 वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्या समोर उभा राहिला. त्याने लखलखीत चमकदार कपडे घातले होते. तो मनुष्य म्हणाला, कर्नेल्या, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांस ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो. म्हणून यापो ह्या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे. तेव्हा मी लागलीच तुम्हास निरोप पाठविला. तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हास जे काही सांगायची आज्ञा प्रभूने तुम्हास दिली आहे ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेलो आहोत. पेत्राने बोलायला सुरुवात केली, मला आता हे खरोखर समजले आहे की देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो त्यास देव स्वीकारतो. व्यक्ती कोणत्या देशाची आहे हे महत्वाचे नाही. देव इस्रायली लोकांशी बोलला. देवाने त्यांना स्वार्थ पाठविली की येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे. येशू सर्वांचा प्रभू आहे. सगळ्या यहुदिया प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात योहानाने लुकास बाप्तिस्म्याविषयी गालील प्रांतात जो संदेश दिला त्याने झाली. नासरेतच्या येशूविषयी तुम्हास माहीत आहे. देवाने त्यास पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्यांच्या बरोबर होता. येशूने संपूर्ण यहुदिया प्रांतात आणि यरुशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण येशूला मारण्यात आले. लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले. परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले. देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले, परंतु सर्वच माणसांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्यास पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत. येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्या बरोबर अन्न पाणी सेवन केले. येशूने आम्हास लोकांस उपदेश करायला सांगितले. जिवंताचा आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्यास आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हास आज्ञा केली. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्यास क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापाची क्षमा करेल. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात. पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला. यहुदी सुंत झालेले विश्वास ठेवणारे जे पेत्राबरोबर आले होते ते चकित झाले. यहुदी नसलेल्या लोकांवर सुद्धा पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे. यामुळे ते चकित झाले आणि यहुदी नसलेले लोक निरनिराळे भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहुदी लोकांनी ऐकले. मग पेत्र म्हणाला, या लोकांस पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आम्हास मिळाला त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे. म्हणून पेत्राने कर्नेले त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्या बरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्यास विनंती केली. प्रेषितांचे कृत्य त्याचा 11वा अध्याय. यहुदी नसलेल्या लोकांनी सुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहुद्या प्रांतातील प्रेषितांनी व बंधूंनी ऐकले. पण जेव्हा पेत्र येरुशलेम शहरास आला तेव्हा सुंत झालेले यहुदी विश्वासी गट त्याच्यावर टीका करू लागले. ते म्हणाले, जे सुंतान झालेले व परराष्ट्रे आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्या सह जेवणही केले. म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या. पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली. मी त्याच्याकडे निहाळून पाहून विचार करीत होतो. मी त्यामध्ये पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशु, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यामध्ये पाहिले. एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, पेत्रा उठ मारून खा. पण मी म्हणालो, प्रभू मी असे कधीही करणार नाही. मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही. आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस. असे तीन वेळा घडले. मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले. इतक्यात पहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसर येऊन माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. आत्मेने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्या बरोबर जाण्यास सांगितले. हे सहा बंधू जे येथे आहेत तेही माझ्या बरोबर होते. आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो. कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले. देवदूत कर्नेल्याला म्हणाला, काही माणसे यापोस पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे. तो तुझ्याशी बोलेल. तो ज्या गोष्टी तुला सांगेल त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल. त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला. तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभू म्हणाला होता, योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्मेने होईल. आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणावर तसे त्यासही देवाचे सारखेच दान दिले. मग देवाला आडविणारा असा मी कोण? जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या तेव्हा ते शांत राहिले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिली आहे. स्टेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला त्यामुळे विश्वास ठेवणारे येरुशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनिके प्रांत, कुप्र बेट व आंतुकिया शहरापर्यंत पांगले गेले. विश्वास ठेवणाऱ्यांनी या गोष्टी फक्त यहुदी लोकांचा स्वार्थ सांगितली. त्यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक आंतुकियात आले तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांस येशूविषयीची स्वार्थ सांगितली. प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले. याविषयीची बातमी येरुशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली. म्हणून येरुशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्नबाला आंतुकियाला पाठवले. बर्नबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्मेने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्नबा आंतुकियाला गेला तेव्हा त्याने पाहिले की देवाने ह्या लोकांवर खूप कृपा केली आहे. त्यामुळे बर्नबाला खूप आनंद झाला. आंतुकियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले. त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतकरणापासून पाळा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्मेने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले. जेव्हा बर्नबा तारसास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता. जेव्हा बर्नबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह आंतुकियास आणले. शौलाने व बर्नबाने वर्षभर तेथे मंडळीस राहून पुष्कळ लोकांस शिकवले. आंतुकियामध्ये येशूच्या अनुयायांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा मिळाले. याच काळात काही संदेष्टे येरुशलेम शहराहून आंतुकियास आले. यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते. आंतुकियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तो म्हणाला, फार वाईट काळ पृथ्वीवर येत आहे. लोकांस खायला अन्न मिळणार नाही. क्लोदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले. विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की यहुद्या येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले. त्यांनी पैसे गोळा करून बर्नबा व शौल यांच्याकडे दिले. मग बर्नबा व शौल यांनी ते पैसे यहुदियातील वडीलजनाकडे पाठवून दिले. प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय। त्यावेळच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला। योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले। हेरोदाने पाहिले की यहुदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्राला सुद्धा अटक करण्याचे ठरवले। ते बेखमीर भाकरीचे दिवस होते। हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले। त्याच्या रखवालीकरिता त्या शिपायाच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले। वलांडनसन झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती, म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले। पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती। पेत्र 2 शिपायाच्या मध्ये झोपला होता। त्यास 2 साकळ्यांनी बांधले होते। तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते। ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे। तेव्हा पहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला। तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला। देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले। देवदूत म्हणाला, लवकर उठ। तेव्हा पेत्राच्या हातातील साकळ्या गळून पडल्या। देवदूत पेत्राला म्हणाला, कपडे घाल व तुझा वाहना घाल। मग पेत्राने कपडे घातले। मग देवदूत म्हणाला, तुझा झगा अंगात घाल व माझ्या मागे ये। मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला। पेत्राला कळत नव्हते की हे खरोखर काय करीत आहे। त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत। पहिल्या व दुसऱ्या फेरीतील पहारेकरांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दरवाजाजवळ येऊन पोहोचले। ते त्याच्यासाठी आपोआप उघडले। पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले। त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला। पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहुदी लोकांना संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे। या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरियाच्या घरी गेला। ती योहान ज्याला मार्काई म्हणत त्याची आई होती। पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते। ते सर्व प्रार्थना करीत होते। पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला तेव्हा रुंदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली। तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली। ती फाटक उघडण्याचे सुद्धा विसरून गेली। ती आतमध्ये पळाली आणि लोकांस तिने सांगितले, पेत्र दाराजवळ उभा आहे। विश्वास ठेवणाऱ्या वृद्धाला म्हणाले, तुला वेड लागले आहे, परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे। असे रुंदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागले, म्हणून लोक म्हणाले तो पेत्राचा दूत असला पाहिजे। पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता। जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले। ते चकित झाले होते। पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले। मग त्याने प्रभूने सुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले। तो म्हणाला, याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा। मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला। दुसऱ्या दिवशी शिपाई फार हताश झाले होते। पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते। हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्यास शोधू शकला नाही। मग हेरोदाने पहारेकरांना प्रश्न विचारले व त्यांना मरण्याची शिक्षा ठोठावली। नंतर हेरोद यहुदिया प्रांतातून निघून गेला। तो कैसरिया शहरास गेला व तेथे काही काळ राहिला। हेरोद सौर सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता। ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले। ब्लस्तला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले। ब्लस्त हा राजाचा खासगी सेवक होता। लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता। हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला। त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता। तो न्यायस्थानावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला। लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे। हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून परमेश्वराच्या दूताने त्यावर प्रहार केला। तो किडे पडून मरण पावला। देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत गेले व लोकांस प्रेरित करीत होता। विश्वास ठेवणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता। बर्नबा व शौलाने त्याचे यरुशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंतुकियाला परत आले। त्यांनी मार्क योहान याला त्यांच्या बरोबर घेतले। प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय। अंतुकिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते। ते पुढील प्रमाणे बर्नबा, शिमोन, निग्र, लुक्य, कुर्नेकर, मनायन जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता आणि शौल, ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत व उपासना करीत असता पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, बर्नबा व शौलाला यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा। म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या। त्यांनी बर्नबा व शौल यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले। पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्नबा व शौल यांना पाठवण्यात आले। ते सलुकियात गेले। नंतर तेथून समुद्र मार्गे कुप्र बेटावर गेले। ते जेव्हा सलमी शहरात आले तेव्हा त्यांनी देवाच्या वचनाची यहुदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली. मार्क म्हटलेला योहान हाही त्याच्या मदतीला होता. ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरात गेले. पफे येथे त्यांना एक यहुदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बयेरशू होते. तो खोटा संदेष्टा होता. बयेरशू नेहमी सिग्रे पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. सिग्रे पौल राज्यपाल होता व तो हुशार होता. त्याने बर्नबा व शौल यांना आपल्याकडे बोलावले. त्यास त्याच्याकडून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दाखवली. परंतु आलिम जादूगार त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे हा बर्नबा व शौल याच्या विरुद्ध होता. राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून आलिमने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण शौल ज्याला पौलही म्हणत तो पवित्र आत्मेने भरला होता. पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला, सैतानाच्या पुत्रा, तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. अवघ्या नीतिमानाच्या वैर्या तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर आता पहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे. तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. मग लागलेच आलिमावर धुळे व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडे तिकडे फिरून मनुष्याचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला. पौल व जे त्याचे मित्र त्यांच्या बरोबर होते ते पफेकडून समुद्राकडे निघाले. ते पफुलियातील पिरगा गावी आले. परंतु योहान त्यांना सोडून परत यरुशलेम शहरास गेला. पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिरगा पासून पुढे ते पिसिदियातील अंतुकियास गेले आणि शब्बत दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले. तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्नबाला निरोप पाठविला. बंधूंनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा. पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो व देवाच्या भय धरणाऱ्यांनो, ऐका. या इस्रायल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली आणि ते ज्या काळात मिस्रामध्ये परकी म्हणून राहत होते त्या काळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या पाहुणे त्यांना तेथून बाहेर आणले आणि देवाने अरण्यातील 40 वर्षे त्यांना सहनशीलता दाखविली. देवाने कानानाच्या प्रदेशातील 7 राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्यांच्या लोकांस दिल्या. हे सर्व साधारणपणे 450 वर्षे घडले. त्यानंतर देवाने शमुएल संदेष्टापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले. मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो 40 वर्षापर्यंत राजा होता. नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दाविदाला त्याचा राजा केले. दाविदाविषयी देव असे बोलला, इशायाचा पुत्र दाविद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. याच दाविदाच्या वंशातून देवाने इस्रायल लोकांचा तारणारा आणला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. येशू येण्यापूर्वी सर्व इस्रायली लोकांस योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. जेव्हा योहान आपले काम संपवत होता तेव्हा तो म्हणाला, मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे त्याच्या वाहनाचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही. माझ्या बंधूंनो, आब्रामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहुदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका. या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली. यरुशलेम शहरामध्ये राहतात ते यहुदी व त्याचे अधिकारी यांनी त्यास ओळखले नाही. येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द संदेष्टांनी लिहिले ते यहुदी लोकांसाठी प्रत्येक शब्दाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहुदी लोकांनी येशूला दोषी ठरविल्याने त्यांनी ते भविष्यवाद्याचे शब्द खरे ठरले. येशूने का मारावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत. पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जीवे मारावे. शास्त्रामध्ये येशूच्या बद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की जे वाईट ते त्याच्या बाबतीत घडणारे होते ते सर्व ह्या यहुदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरून खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले. पण देवाने त्यास मरणातून उठवले. यानंतर पुष्कळ दिवसापर्यंत जे त्याच्या बरोबर होते त्यांना गालिल प्रांतापासून यरुशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत. आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वडिलांना दिले त्याविषयी स्वार्थ सांगतो. आम्ही त्याची लेकरे आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याच्या द्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्ये सुद्धा वाचतो, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्यास मरणातून उठवले. याविषयी त्याने असे सांगितले आहे की दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित आशीर्वाद तुम्हाला देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू तुझ्या पवित्र पुरुषाला कब्रेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस, कारण दाविद आपल्या पिढीची देवाची इच्छेप्रमाणे सेवा करून मरण पावला. आपल्या वाडवडिलांशेजारी त्यास पुरले आणि कब्रेत त्याचे शरीर कुजले, पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले त्यास कुजण्याचा अनुभव आला नाही. बंधूंनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. ह्या एकाकडूनच तुमच्या पापाची क्षमा तुम्हास मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापापासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते. संदेष्ट्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा, या गोष्टी तुमच्या बाबत होऊ नयेत म्हणून जपा. अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. जेव्हा पौल व बर्नबा जाऊ लागले तेव्हा लोक म्हणाले की पुढील शब्दाच्या दिवशी परत या आणि आम्हास याविषयी अधिक सांगा. सभास्थानातील बैठक संपल्यावर लोक, यहुदी लोक आणि यहुदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्नबा याच्या मागे गेले. पौल व बर्नबा यांनी त्या लोकांस देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली. पुढील शब्दाद्वारी शहरातील जवळजवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले. यहुदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहुदी लोकांस मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. पण पौल व बर्नबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले, देवाचे वचन तुम्हा यहुद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंत काळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात. म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊन प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले, यासाठी की तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल. जेव्हा यहुदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले. परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंत काळच्या जीवनासाठी निवडले गेले होते आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला. तेव्हा यहुदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्नबा यांच्या विरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालून दिले. मग पौल व बर्नबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहरात गेले. इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. प्रेषितांचे कृत्ये याचा 14वा अध्याय. पौल व बर्नबा इकुन्या शहरात गेले, ते तेथील यहुदी सभास्थानात गेले, तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्नबा अशा रीतीने बोलले की पुष्कळ यहुदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला, परंतु काही यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी परराष्ट्रीय लोकांची मने भडकविली आणि बंधुजनाविषयीची मने वाईट केली. म्हणून पौल व बर्नबाने त्या ठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि परमेश्वराच्या बलाने येशूविषयीचे धैर्याने सांगत राहिले. पौल व बर्नबाने देवाच्या कृपेविषयी साक्ष दिली. परमेश्वराने त्यांना पौल व बर्नबाला चमत्कार व अद्भुत कृत्य करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले. परंतु शहरातील काही लोकांस यहुदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्नबा म्हणणे पटले. त्यामुळे शहरात दोन गट पडले, काही परराष्ट्रीय लोक, काही यहुदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्नबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्नबा यांना दगडमार करून मारावेचे होते. पौल व बर्नबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्र व दर्बे ह्या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहराच्या सभोवतालच्या परिसरात गेले आणि तेथे त्यांनी स्वार्थ सांगितली. लुस्र येथे एक मनुष्य होता, त्याचे पाय आदू होते. तो जन्मस पांगळा जन्माला होता व कधीच चालला नव्हता. पौल भाषण करीत असता हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हणाला, तुझ्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला. पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले तेव्हा ते आपल्या लुकवनीय भाषेत ओरडले. ते म्हणाले, देव मनुष्याच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत. लोकांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता. ज्युपिटरचे मंदिर जवळ होते. या मंदिराचा पुजारी काही बैल फुले घेऊन वेशीजवळ आला. पुजारी व लोकांस पौल बर्नबा यांनी उपासना करण्यासाठी त्यांच्या पुढे बळी द्यायचा होता. परंतु ते काय करत आहेत हे जेव्हा प्रेषित पौल व बर्नबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाळले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले, लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही, तुम्हाला जशा भावना आहेत तशाच आम्हासही आहेत. आम्ही तुम्हाला स्वार्थ सांगायला आलो, आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टीपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खरे जीवन देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले. भूतकाळात देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले, परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो. तो तुम्हाला आकाशातून पाऊस देतो, योग्य वेळी तो तुम्हाला चांगले पीक देतो, तो तुम्हाला भरपूर अन्न देतो व तो तुमचे अंतकरणे आनंदाने भरतो. पौल व बर्नबाने ह्या गोष्टीस लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिल्यापासून त्यांना परावृत्त केले. नंतर अंतोकिया व इकुन्या येथील काही यहुदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला. त्यामध्ये पौल मरण पावला असे समजून त्यांनी त्यास ओढून नेऊन नगराबाहेर टाकले. पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्नबा बरोबर तो दर्बे शहरास गेला आणि त्या नगरात त्यांनी स्वार्थ सांगून अनेक लोकांस शिष्य केले. त्यानंतर ते लुस्रा, इकुन्या आणि अंतोकिया नगरांना परत आले आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वास बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासात आढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे. पौल व बर्नबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांनी नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या. प्रभू येशूवर विश्वास असलेले सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्नबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले. पौल आणि बर्नबा पिसिदिया प्रदेशातून गेले. नंतर ते फपुलिया येथे आले. त्यांनी पिरगा शहरात देवाचा संदेश दिला. नंतर ते अंतलिया शहरात गेले. नंतर तेथून पुढे पौल व बर्नबा सिरिया प्रांतातील अंतोकियात समुद्र मार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने व अंतोकियापासूनच केली होती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या. तसेच दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने विश्वासाचे द्वार कसे उघडले ते सांगितले. नंतर ते विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले. प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय. तेव्हा काही जणांनी यहुद्याहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की मोशेने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे तुमची सुंता झाल्याशिवाय तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल व बर्नबा यांचा त्यांच्याशी बराच मतभेद वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की पौल व बर्नबा यांनी व त्यांच्यापैकी इतर लोकांनी या वादाविषयी यरुशलेम शहरामधील प्रेषित व वडील यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्या शहरामधून गेले आणि परराष्ट्र देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरुशलेम शहरास आल्यावर तेथील मंडळी प्रेषित व वडील ह्यांनी याचे आगत स्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्याने जे जे केले ते त्यांनी सांगितले. तरीही परुषी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळाव्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे. मग प्रेषित व वडील वर्ग या प्रकाराचा विचार करावयास जमले तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, बंधुजन हो, तुम्हाला ठाऊक आहे की माझ्या तोंडून स्वार्थ ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसापासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली आणि हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जे जोखंड आपले पूर्वज व आपण वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्नबा व पौल यांनी आपल्याद्वारे देवाने परराष्ट्रामध्ये जी चिन्हे व अद्भुते केली त्याचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्याचे भाषण संपल्यावर याकोब बनाला, बंधुजन हो, माझे ऐका. परराष्ट्रहून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शुमनांनी सांगितले आहे आणि त्यांच्याशी संदेष्टाच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की ह्यानंतर मी परत येईन व दाविदाच्या पडलेला मंडप पुन्हा उभारीन आणि त्यांनी भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन. यासाठी की शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्यास युगापासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. तेव्हा माझे मत असे आहे की जे परराष्ट्रातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून पाठवावे की मृत्यूचे अमंगळ जारकर्म गळा दाबून मारलेलं प्राणी व रक्त ह्यापासून तुम्ही अलिप्त असा. कारण प्राचीन काळापासून प्रत्येक शब्बत दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत. तेव्हा पौल व बर्नबा यांच्याबरोबर आपणातून निवडलेले माणसे म्हणजे बंधुजनातील प्रमुख बर्शबा म्हटलेला यहुदा व सिला यांना अंतुकियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील यांना वाटले. त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवले, अंतुकिया सिरिया व किलकिया येथील परराष्ट्रीयातील बंधुजन यांना प्रेषित व वडील वर्ग या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते. म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य वाटले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्नबा व पौल यांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी. ह्याकरिता यहुदा व सिला यांना आम्ही पाठवले आहे, ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील. कारण पुढे दिलेल्या जरूच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हास योग्य वाटले. त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जार कर्म ही तुम्ही वर्ज करावी. ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो. त्यांना पाठवून दिल्यावर ते अंतुकियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळी जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. यहुदा व सिला हे स्वतः संदिष्ट होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले. तेथे ते काही दिवस राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. परंतु सिलाला हे आणखी राहाव्यास बरे वाटले आणि पौल व बर्नबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवित व स्वार्थाची घोषणा करीत अंतुकियास राहिले. मग काही दिवसानंतर पौलाने बर्नबाला म्हटले, ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहूया. बर्नबाची इच्छा होती की ज्याला मार्ग म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे, परंतु पौलाला वाटले की पपुली याहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्या बरोबर काम करावयास आला नाही त्यास सोबतीन घेणे योग्य नाही. यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकापासून वेगळे झाले आणि बर्नबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला. पौलाने सिलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्यास प्रभूच्या कृपेवर सोपिल्यावर तो तेथून निघाला आणि मंडळ्यांना धैर्य देत सिरिया व किलिकिया ह्यामधून गेला. प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय. मग तो दर्बे व लुस्र येथे खाली आला आणि पहा तेथे तिमोथे नावाचा कोणी एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. त्याचा पिता हेल्लेनी होता. त्यास लुस्रतले वैकुण्यातले बंधू नावाजित होते. त्याने आपल्या बरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती. तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्या खातर त्याने त्यास घेऊन त्यांची सुंता केली, कारण त्याचा पिता ग्रीक आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरामधून जाता जाता यरुश्लेम शहरातील प्रेषित व वडील यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळाव्यास नेमून दिले. यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस वाढत चालल्या. नंतर आशिया प्रांताचं वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्यापासून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रग्रिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले आणि म्युसिया प्रांतापर्यंत आल्यावर बिथुनिया प्रांतात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसिया जवळून जाऊन त्रोवस शहरास खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियात कोणी एक मनुष्य उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हास सहाय्य कर. त्यास असा दृष्टांत झाल्यावर त्या लोकांस स्वार्थ सांगाव्यास देवाने आम्हास बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याच्या लागलास विचार केला. तेव्हा त्रोवासापासून हाकारून आम्ही नीट समुद्रा केस बेटास गेलो व दुसऱ्या दिवशी नियापोलिस शहरास गेलो. तेथून फिलिपे शहरास गेलो. ते मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बत दिवशी आम्ही वेशी बाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटते तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती थुवतिरा नगराची असून जांभळी वस्त्र विकत असे. ती देवाची उपासना करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हास मान्य करावी लागली. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक दुष्ट आत्मा लागलेली मुलगी आम्हास आढळली. तिच्या अंगात येत असे ती देव प्रश्न सांगून आपल्या धन्याला पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पावलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परस्पर देवाचे दास आहेत, हे आपणाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पावलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यातून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धनानी पाऊल व सिला यांना धरून पेटेत अधिकाऱ्याकडे उडून नेले. आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकास जे परिपाठ स्वीकारायला व आचारावायला योग्य नाहीत ते हे सांगतात. तेव्हा लोक त्याच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्याचे वस्त्र फाडून काढली व त्याला छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेचे महानायकाला त्या बंदोबस्तात ठेवण्यात हुकूम केला. त्यास असा हुकूम मिळाला वर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पाऊल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. मग दिवे आणून तो आत धावत गेला. कापत कापत पाऊल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, साहेब माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्यास व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्याच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व मनुष्यांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या मंडळीने आनंद उत्सव केला. दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारासह पाठवून सांगितले की त्या मनुष्यांना सोडून दे. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने पावलाला असे वर्तमान सांगितले की तुम्हाला सोडावे म्हणून अधिकाऱ्याने माणसे पाठविले आहेत, तर आता शांतीने जा. परंतु पाऊल त्यांना म्हणाला, आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवले वाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदीशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही, तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे. मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदीशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले. बंधुजनास भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले. प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय. नंतर ते आफिपुली व अपोलोनिया या शहरामधून जाऊन थेसलनिकास शहरास गेले. तेथे यहुद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन 3 शब्दात त्याच्याबरोबर शास्त्रलेखावरून वादविवाद केला. त्याने शास्त्रलेखाचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की ख्रिस्ताने दुःख सोसावे व मरण पावलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्या पुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे. तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांनी खात्री करून पौल सिला यांना येऊन मिळाले आणि ग्रीक उपासक यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यामध्ये प्रमुख स्त्रिया काही थोड्या थोडक्या नव्हत्या, परंतु यहुद्यांनी हेव्याने आपल्या बरोबर बाजाराचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. परंतु त्याचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्याकडे ओढून नेऊन आरडाओरडा करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत. त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्वजण कैसराच्या आज्ञेविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात. हे ऐकून त्यांनी लोकास व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. नंतर बंधुजनांनी पौल व सिला यांना लागलेच रातोरात बिरुया शहरात पाठवले. ते तेथे पोहोचल्यावर यहुदियांचे सभास्थानने गेले. तेथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले. त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रिया व पुरुष यांनी विश्वास ठेवला, तरीही पौल देवाचे वचन बिरुयातली सांगत आहे हे थेसलनिकातल्या यहुद्यांना समजले. तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांस खवळून चेतविले. त्यावरून बंधुजनांनी पावलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले आणि सिला व तिमत्ते हे तेथेच राहिले. तेव्हा पावलाला पोहोचण्याविनाऱ्यांनी त्यास अथेनेपर्यंत नेले आणि सिला व तिमत्ते यांनी आपल्याकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले. पौल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते शहर मूर्तीने भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाला संताप झाला. ह्यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर व उपासक लोकांबरोबर आणि बाजारात जे त्यास आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत असे. तेव्हा एपिकुरोपी व स्टोईकपंती यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्यास विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो, कारण येशू व पुनरुत्थान याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे. नंतर त्यांनी त्यास धरून आर्य पंग टेकडीवर नेऊन म्हटले, तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय हे आम्हास समजून सांगाल काय, कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवत आहात. याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहात याचा अर्थ काय हे आम्ही समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. काहीतरी नवल विशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनेकर व तेथे राहणारे परके लोक याचा वेळ जात नसे. तेव्हा पौल आर्य पगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवतांचा फार मान देणारे आहात असे मला दिसले, कारण मी फिरता फिरता तुमच्या उपासनेच्या वस्तू पाहताना आज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही आज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या इमारतीत राहत नाही आणि त्यास काही उणे आहे म्हणून मनुष्याच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही, कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. आणि त्याने एकापासून मनुष्याची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीचे संबंध पाठीवर राहावे असे केले आहे आणि त्याचे नेमलेले समय व त्याच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत, यासाठी की त्यांनी देवाचा शोध ह्या आशेने करावा आणि त्यास कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठाई जगतो वागतो व आहोत. तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हणले आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने रूपे किंवा पाषाण याच्या कृतीसारखे देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केले, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेला मनुष्य येशू याच्याद्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाचे करणार आहे. त्याने त्यास मरण पावलेल्यातून उठून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. केवळ मृताच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, याविषयी आम्ही तुमची पुन्हा आणखी ऐकू. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही मनुष्यांनी त्यास चिटकून राहून विश्वास ठेवला. त्यामध्ये दिवनुष्य आर्य पगकर दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. प्रेषितांची कृत्य याचा 18 अध्याय. नंतर पौलाने अथेने शहर सोडले व करिंथ शहरास गेला. करिंथ मध्ये पौल एका यहुदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते. तो पंत प्रांतातील रहिवासी होता. आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहुदी लोकांनी रोमन शहर सोडून गेले पाहिजे असा हुकुम क्लोदियाने काढला होता. पौल त्यांना भेटावयास गेला. पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते. तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला. प्रत्येक शब्दात वारी पौल सभास्थानात यहुदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे आणि तो यहुदी व ग्रीक लोकांशी मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे. जेव्हा सिला व तिमत्ते हे मासेदून येऊन परत आले तेव्हा पौल यहुदी लोकांस उपदेश करण्यास आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला. परंतु यहुदी लोकांनी पौलाला विरोध केला. त्यास यहुदी लोक वाईट रीतीने बोलले तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले. तो यहुदी लोकांस म्हणाला, जर तुमचे तारण झाले नाही तर तो तुमचा दोष असेल. तुमचे रक्त तुमच्याच माती असो, मी निर्दोष आहे. येथून पुढे मी परराष्ट्र लोकांकडेच जाईल. पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तिथे युस्त नावाचा देवाचा सेवक याच्या घरी गेला. त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता. क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला. करीन तेथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला. करीन तेथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. एका रात्री प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, घाबरू नको, बोलत राहा, शांत राहू नको, मी तुझ्या बरोबर आहे. कुणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही, कारण या शहरास माझे पुष्कळ लोक आहेत. म्हणून पौल तेथे 1.5 वर्षे देवाचे वचन त्या लोकांस शिकवित राहिला. जेव्हा गलियो अखाया प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस काही यहुदी पौलाविरुद्ध एकत्र आले आणि त्यास न्यायसभापुढे उभे केले. यहुदी लोक म्हणाले, हा मनुष्य आशारितीने लोकांस देवाची उपासना करावी शिकवित आहे की जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे. पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहुदी लोकांस म्हणाला, एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते, परंतु ज्या अर्थी ही बाब शब्द नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे त्या अर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टी बाबत न्याय करण्यास मी नकार देतो. मग गल्लियोने त्यांना सभास्थानापुढून घालवून दिले. मग त्या सर्वांनी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस यांना न्यायासनासमोर मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही. पौल बंदीजनाबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सिरिया प्रांतात समुद्रामार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही दोघे होती. पौलाने किख्री या शहरात आपल्या डोक्याचे मुंडन केले कारण त्याने नवस केला होता. मग ते इपिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले. तो सभास्थानात गेला आणि यहुदी लोकांबरोबर वादविवाद केला. तेव्हा त्यांनी त्यास तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले. तेव्हा तो कबूल झाला नाही, परंतु जाता जाता तो म्हणाला, देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन. मग तो समुद्रमार्गे इपिसहून निघाला. तेव्हा पौल केसरिया येथे आला. तेव्हा तो तिथून वर यरुशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला. मग तो खाली आंतुकियाला गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फुरग्रिया ह्या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले. अपुल्ल नावाचा कोणी एक यहुदी होता. तो अलेक्झांड्र शहरात जन्माला होता. तो उच्च शिक्षित होता. तो इपिस येथे आला. त्यास शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते. परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण त्यास देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेश असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवित असे व बोलत असे. तरी त्यास फक्त योहानाचा बाप्तिस्मास ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला. तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विला यांनी त्याचे भाषण ऐकून त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. अपुल्लोला अखाया देशाचा जावेचे होते. तेव्हा बंधूंनी त्यास उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या शिष्यांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्यांनी कृपेमुळे विश्वास ठेवला होता. त्यांना त्याने खूप मदत केली. जाहीर वादविवाद त्याने यहुदी लोकांस फार जोरदारपणे पराभव केले आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले. प्रेषितांचे कृत्य याचा 19वा अध्याय. तेव्हा असे झाले की अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इपिस येथे आला. तेथे त्यास काही शिष्य आढळले. पौलाने त्यांना विचारले, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? ते अनुयायी त्यास म्हणाले, पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही. तो म्हणाला, मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. पौल म्हणाला, योहानाचा बाप्तिस्मा पश्चातापाचा होता. त्याने लोकांस सांगितले की त्यानंतर जो येत आहे त्याच्यावर त्या लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. या गटात सर्व मिळून 12 पुरुष होते. पौल यहुदी सभास्थानात जात असे व 3 महिने धैर्याने बोलत असे. देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहुदी लोकांचे मन वळवीत असे. परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली. हे असे 2 वर्ष चालले. त्याचा परिणाम असा झाला की आशियात राहत असलेल्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले. देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत. जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात. काही यहुदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवित असत. ते दुष्ट आत्म्याने पिछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवित असत. ते म्हणत, पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो. किंवा नावाच्या यहुदी मुख्य याजकाचे 7 पुत्र असे करीत होते. परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, मी येशूला ओळखतो, पौल मला माहित आहे, पण तुम्ही कोण आहात? मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली. त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले. तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले. इपिस येथे राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांस हे समजले. तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले. पुष्कळशे विश्वास ठेवणारे पाप कबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या त्या सांगू लागले. काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती. या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली. त्या पुस्तकाची किंमत 50,000 चांदीच्या नाणे इतकी भरली. अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले. या गोष्टी घडल्यानंतर पावलाला पवित्र आत्म्याने सुचवले की मासेदोनिया व आखाया या प्रांतातून प्रवास करीत पुढे यरुशलेम शहरात जायचे आहे. तो म्हणाला, मी तेथे गेल्यानंतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे. म्हणून त्याने दोन मदतनीस तिमत्य व यरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले. त्याने काही काळ आशियात घालविला. या काळामध्ये त्या मार्गाविषयी मोठा गोंधळ उडाला. देमेत्रिया नावाचा एक मनुष्य होता. तो सोनार होता. तो अंतर्यामी देवाची देहारे बनवित असे. जे कारागीर होते त्यांना त्यामुळे खूप पैसे मिळत. त्या सर्वांना, या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोक हो, तुम्हास माहित आहे की या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. पण पहा, तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे, तो काय म्हणत आहे ते ऐका. पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने इपिस मध्ये व सगळ्या आशियामध्ये तो म्हणतो, मनुष्याच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत. ह्यामुळे या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अंतर्यामीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जग सुद्धा करते, तिचे देऊळ निरुपयोगी ठरण्याच्या व तिचे स्वतःचे महत्व नष्ट होण्याचा धोका आहे. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, इपिस्करांची अंतर्मी थोर आहे. शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व आरिस्तार्क या पावलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाशांना पकडून नाट्यगृहात नेले. पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छित होता, पण येशूचे अनुयायी त्यास असे करू देईना. पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीने विनंती केली. एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की आपण ह्या न्याय भवनात एकत्र का आलोत. यहुदी लोकांनी अलेक्झांड्र नावाच्या एका मनुष्यात ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हाताने खुनवूजांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण जेव्हा लोक समजले की तो एक यहुदी आहे तेव्हा जवळजवळ 2 तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, इपिस्करांशी अंतर्मी देवी थोर आहे. शहराच्या लेखनीय लोकांस शांत करीत म्हणाला, इपिसाच्या लोकांनो, थोर अंतर्मी देवाचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इपिस हे रक्षण करते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी मनुष्य जगात आहे काय? ज्या अर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्या अर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करू नये. तुम्ही ह्या दोघांना येथे घेऊन आलात. वस्तूत त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केली नाही. जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी न्यायालय उघडे आहेत. तेथे ते एकमेकावर आरोप करू शकतात. परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल. आज येथे जे काही घडलेले आहे त्याबद्दल योग्य ते कारण आपणास सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे असे सांगून झाल्यावर त्याने जमावाला जाण्यास सांगितले. प्रेषितांची कृत्ये याचा दुसरा अध्याय. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठा वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेम शहरात राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना, तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, यलामी, मेसेपटेम्या, यहुदिया, कप्पदुकिया, पंत, आशिया, फ्रगिया, फफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिबुआ देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदिया मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाचे महत्व कृत्य सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व अस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेम शहरातील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही, कारण सकाळचे 9 वाजले आहेत, परंतु योए संदेष्टांनी जे सांगितले होते ते हे आहे. देव म्हणतो, शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासावर व आपल्या दासीवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाप अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल. अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासोर ईशीच्या द्वारे देवाने जी महत्कृत्य अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली, त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्यास धरून अधर्माच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले, त्यास देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याचे विषयी असे म्हणतो, मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली, आणखी माझा देहही आशेवर राहील, कारण तू माझा जीव मृत लोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तुम्हाला कळविले आहेत, ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील. बंधुजन हो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हा बरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्यास ठाऊक होते की देवाने त्यास अभिवचन दिले की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्यास मृत लोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत, म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे. त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद राजा स्वर्गातून चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याच देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हे ऐकून त्याच्या अंतकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्षी दिली व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3,000 मनुष्यांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यास तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे. प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय. जेव्हा गोंधळ थांबला तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला. मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला. त्या ठिकाणी तो 3 महिने राहिला. पौल सिरिया प्रांताला समुद्रामार्गे निघाला असता यहुदी लोकांनी त्याच्या विरुद्ध कट रचला. हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले. त्याच्याबरोबर काही लोक होते, बिरुया नगराचा पुर्रासा मुलगा सोपत्र, थेसलनिका येथील आरिस्तार्क व सुकुत दर्बे येथील गायस आणि तिमत्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते. ही माणसे आमच्या पुढे गेली व त्रोवस शहरास आमची वाट पाहू लागली. बेखमीर भाकरीच्या यहुदी सणानंतर आम्ही फिलिपे येथून समुद्र मार्गे निघालो आणि 5 दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे 7 दिवस राहिलो. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असता पौल त्यांच्या बरोबर बोलू लागला, कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहिला. माडीवरच्या ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तिथे पुष्कळ दिवे होते. युतुक नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अमल चढला की तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. जेव्हा त्यास उचलले तेव्हा तो मरण पावलेला आढळला. पौल खाली गेला व त्यावर ओनवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, चिंता करू नका, त्याच्यात अजून जीव आहे. मग पौल वर गेला, त्याने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला. मग तो गेला. त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले. त्या सर्वांना फार समाधान झाले. तेथून आम्ही पुढे निघालो व असा या नगराची समुद्र मार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्याने अशा प्रकारे योजना केली होती ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचं. तेव्हा आम्हास तो असा येथे भेटला. तेव्हा आम्ही त्यास जहाजात घेतले आणि आम्ही मितुलेने शहरासह गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो. मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मितेल शहरास आलो, कारण पौलाने ठरवले होते की इपिस येथे थांबायचे नाही. त्यास जास्त वेळ थांबायचे नव्हते. तो घाई करीत होता, कारण शक्य झाल्यास 50व्या दिवसाच्या सणासाठी त्यास येरुश्लेम शहरास राहायचे हवे होते. मिलेताहून इपिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडील जणांना बोलावून घेतले. जेव्हा ते आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसं राहिलो हे तुम्हास माहीत आहे. मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहुदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही हे तुम्हास माहीत आहे. आणि ह्या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागे पुढे पाहिले नाही. पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहुदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली. आणि आता आत्म्याच्या आज्ञेने येरुश्लेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्या बाबतीत काय घडेल हे माहीत नाही. मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरास पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे. ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल जी स्वार्थ लोकांस सांगितले पाहिजे. राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहित आहे. म्हणून मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागे पुढे पाहिलेले नाही. तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची ज्यांना देवाने तुम्हास दिलेले आहे त्यांची काळजी घ्या. कळपाची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. मला माहित आहे की मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत. तुमच्या मधून सुद्धा लोक उठून शिष्यांना चुकीचे असे शिकवून आपल्या मागे घेऊन जातील. यासाठी सावध राहा. तुम्हातील प्रत्येकाला गेले 3 वर्ष डोळ्यात अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा. आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्या मध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. मी कोणाच्याही सोन्याचा चांदीचा व कपड्याचा लोभ धरला नाही. मी आपल्या स्वतःच्या व माझ्या बरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हाताने भागविल्या हे तुम्हास चांगले माहीत आहे. अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहे अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजे. तो स्वतः म्हणाला, घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे. आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले. ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. ते पुन्हा त्यास कधीही पाहू शकणार नाहीत या वाक्याने त्यांना फार दुःख झाले. मग ते त्यास जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले. प्रेषितांची कृत्य याचा 21वा अध्याय. त्याचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्र मार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुंद बेटास गेलो. तेथून आम्ही पात्रा शहरास गेलो. तेथे फेनिकेला जाणारे जहाज आम्हास आढळले. तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो. तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही सरळ सिरिया प्रांताला रवाना झालो व सौर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरवायचा होता. तेथे येशूचे काही शिष्य आम्हास आढळले आणि आम्ही त्यांच्या बरोबर 7 दिवस राहिलो. पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पावलाला असे सांगितले की त्याने यरुशलेम शहरात जाऊ नये. आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरू केला. त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी मुलांच्या बरोबर आमच्या सह शहराबाहेर आले व तेथील समुद्र किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली. मग एकमेकांना निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले. सौरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुजनांना भेटलो. त्यांच्या बरोबर एक दिवस राहिलो आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरियास आलो. सुवासिक फिलिप याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या 7 सेवकांपैकी एक होता. त्यास 4 मुली होत्या. त्यांची लग्ने झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी सांगण्याचे दान होते. त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर आगब नावाचा संदेष्टा येहूद्याहून तेथे आला. त्याने आमची भेट घेऊन पावलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वतःच्या हातपाय बांधले आणि तो म्हणाला, पवित्र आत्मा असे म्हणतो, हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे त्यास यरुशलेम शहरातील यहुदी लोक असे बांधतील व परराष्ट्रांच्या हाती देतील. आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पावलाला कळकळीने विनंती केली की त्याने यरुशलेम शहरात जाऊ नये. पण पाऊल म्हणाला, तुम्ही हे काय करीत आहात? असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बंधूंना घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेम शहरामध्ये मरायला देखील तयार आहे. यरुशलेम शहरापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्यास विनंती करायची सोडली आणि म्हटले, प्रभूच्या इच्छेप्रमाणे हो. त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरुशलेम शहरास निघालो. कैसरिया येथील येशूचे काही शिष्य आमच्या बरोबर आले आणि आम्हास मॅसोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यापैकी एक होता. आम्ही जेव्हा यरुशलेम शहरात पोहोचलो तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी पाऊल आमच्यासह याकोबाला भेटायला आला तेव्हा सर्व वडीलजन हजर होते. पाऊल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशी कशी सेवा करून घेतली याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्यास म्हणाले, बंधू, तू पाहशील की हजारो यहुदी विश्वास ठेवणारे झालेत, पण आता पण त्यांना असे वाटते की मोशेचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे. या यहुदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की जे यहुदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुनता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो. मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल. तेव्हा पाऊल, आता आम्ही सांगतो तसे कर. आमच्यातील 4 लोकांनी नवस केला आहे, त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्या सह शुद्धीकरण करून घे. त्या चौघांना त्याच्या डोक्याचे मुंडन करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. मग सर्वांना हे समजेल की त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल. जे परराष्ट्रीय विश्वास ठेवणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये, रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊन व जारकर्म करू नये. मग पावलानेच त्या 4 लोकांस आपल्या बरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला. मग तो परमेश्वराच्या भवनात गेला. शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले. शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल. 7 दिवस जवळजवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहुदी लोकांनी पावलाला परमेश्वराच्या भवनात पाहिले. त्यांनी लोकांस भडकविले व पावलाला धरले. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, इस्रायलच्या लोकांनो, मदत करा. हाच तो मनुष्य आहे जो सर्व लोकांस सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमाविरुद्ध व या जागेबद्दल शिकवित आहे, आणि आता त्याने ग्रीक लोकांस देखील परमेश्वराच्या भवनात आणले आहे आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे. ते असे म्हणाले, कारण इपिसच्या त्रफिमला त्यांनी पावला बरोबर यरुशलेम शहरातील पाहिले होते. त्रफिम यहुदी नव्हता, तो ग्रीक होता. लोकांस वाटले पावलानेच त्यास परमेश्वराच्या भवनात नेले आहे. सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पावलाला पकडले व परमेश्वराच्या भवनातून बाहेर उडून काढले. लगेच दरवाजे बंद करण्यात आली. ते त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की सगळे यरुशलेम शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे. ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहुदी जेथे पावलाला मारित होते तेथे धावत गेला. जेव्हा यहुदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पावलाला मारण्याचे थांबविले. मग सरदार पावलाकडे आला व त्यास अटक केली व त्यास साकळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली. मग सरदाराने पाऊल कोण आहे, हे त्याने काय केले आहे याविषयी विचारले. गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदाराला सत्य काय आहे हे समजून घेता येईना, म्हणून सरदाराने शिपायाला हुकूम दिला की पावलाला इमारतीत घेऊन जावे, जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्याजवळ आला तेव्हा शिपायांना त्यास उचलून आत न्यावे लागले, कारण जमाव हिंसक बनला होता. जमाव त्याच्या मागे चालला होता व ओरडत होता, त्याला जीवे मारा. शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, मी काही बोलू शकतो काय? तो सरदार म्हणाला, तुला ग्रीक बोलता येते काय? मग मला वाटते तो मनुष्य तू नाहीस. मला वाटले ज्या मिस्री मजुराने काही दिवसापूर्वी बंड करून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला तोच तू आहेस. त्या मिस्री मनुष्याने 4,000 दहशतवाद्यांना अरण्यात नेले. पौल म्हणाला, किलकिया प्रांतातील तारसस नगरात राहणारा मी एक यहुदी आहे. मी एका महत्वाच्या शहराचा नागरिक आहे. मी तुम्हा विनवितो, मला लोकांशी बोलू द्या. जेव्हा सरदाराने त्यास बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यावर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांस शांत राहण्यास सांगितले. जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल इब्री भाषेत बोलू लागला. प्रेषितांची कृत्य याचा 22वा अध्याय. बंधुजन हो व वडील मंडळीनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका. तो आपल्या बरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले, मी यहुदी आहे. माझा जन्म किलकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीन रीतीने मिळाले. आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. पुरुष व स्त्रिया यांना बांधून तुरुंगात घालून देहांत शिक्षा देऊन सुद्धा मी या मार्गाचा पाठलाग केला. त्याविषयी महायाजक सगळा वडील वर्ग ही माझा साक्षी आहे. मी त्यांच्यापासून बंधुजनास पत्रे घेऊन दिमिश्कात चाललो होतो यासाठी की जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेम शहरात शासन कराव्यास आणावे. मग असे झाले की जाता जाता मी दिमिश्क शहराजवळ पोहोचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्या भोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि शौला शौला माझा छळका करतोस अशी वाणी माझ्या बरोबर मी बोलताना ऐकली. मी विचारले, प्रभूजी तू कोण आहेस? त्यांनी मला म्हटले, ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तेव्हा माझ्या बरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्या बरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूंनी मला म्हटले, उठून दिमिश्कात जा. मग तू जे काय करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनाचे झाले म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिश्कास नेले. मग हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ इकडे पहा. तक्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्या संबंधाने ठरवले आहे की त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी, कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस? उठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापाचे शालन कर. मग असे झाले की मी यरुशलेम शहरास माघारी आल्यावर परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले. तेव्हा मी त्यास पाहिले. तो मला म्हणाला, त्वरा कर, यरुशलेम शहरातून लवकर निघून जा, कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत. तेव्हा मी म्हणालो, प्रभू त्यांना ठाऊक आहे की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे. तुझा साक्षी स्टेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळत होतो. तेव्हा त्याने मला सांगितले, जा, मी तुला परराष्ट्रीयकडे दूर पाठवतो. या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले. मग ते आरोळी मारून बोलले, जगातून याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही. ते ओरडत व आपली बाह्य वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता सरदारांनी शिपायाला सांगितले, पौलाला चापकाने मारा. अशा प्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरदाराला जाणून घ्यायचे होते. मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले तेव्हा जवळ उभा असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशांना तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय? हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहात? तो मनुष्य रोमन आहे. तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, मला सांग, तू रोमन आहेस काय? त्याने म्हटले, होय. सरदाराने उत्तर दिले, मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे. पौलाने म्हटले, मी तर जन्मसच रोमन आहे. यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले. शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधले होते. यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदारच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक व सगळी न्यायसभा यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पावलाला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले. प्रेषितांचे कृत्य याचा 23वा अध्याय. मग पाऊल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, बंधुजन हो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे. तेव्हा महायाजक हनन्या याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यास त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पाऊल त्यास म्हणाला, हे चुना लावलेले भिंती तुला देव मारील, तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय? तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, तू देवाच्या महायाजकाची निंदा करतोस काय? पौलाने म्हटले, बंधुजन हो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते, कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परुषी आहे हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परुषी व परुषांचा पुत्र आहे. आमची आशा व मरण पावलेल्यांचे पुनरुत्थान या संबंधाने माझी चौकशी होत आहे. तो हे बोलत आहे तोच परुषी व सदुकी यांच्यात भांडण लागून लोकात फूट पडली, कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही असे सदुकी म्हणतात. परुषी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे नियमशास्त्र शिक्षक परुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तंतन करीत म्हणाले, या मनुष्याच्या ठाई आम्हास काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्या बरोबर बोलला असेल तर मग कसे? असे त्यांच्या जोराचे भांडण चालले असता ते पावलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायाला हुकूम केला की खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गडीत आणावे. त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, धीर धर, जशी तू यरुशलेम शहरात माझ्याविषयी साक्षी दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. मग दिवस उगाल्यावर कित्येक यहुदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पावलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. हा कट रचणारे इसक 40 अधिक होते. ते मुख्य याजक लोक व वडील यांच्याकडे येऊन म्हणाले, पावलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही. अशा कडकडी शपथेने आम्ही आपणास बंद करून घेतले आहे. तर आता त्याच्या विरुद्ध आणखी काही बारकाईने विचारपूस करावायची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे. असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजावे, म्हणजे तो जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत. तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पावलाच्या बहिणीच्या मुलांनी ऐकले आणि गडीत जाऊन त्यांनी पावलाला सांगितले. तेव्हा पावलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, याला त्यास काही सांगायचे आहे. तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदीवान पाऊल याने मला बोलावून विनंती केली आहे की या तरुणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलायचे आहे. तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, तुला काय सांगायचे आहे? तो म्हणाला, यहुद्यांनी असा एकोपा केला आहे की पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे अशी आपणाला विनंती करावी. तर मग तर आपण त्याचे ऐकू नका, कारण त्यांच्यापैकी 40 अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत. त्यांनी शपथ घेतली आहे की त्यास जीवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत. तेव्हा तू हे मला कळविले आहे, हे कोणाला सांगू नको, असे त्या तरुणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला. मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, कैसरियात जाण्यासाठी 270 व 200 प्रहार रात्रीस तयार ठेवा आणि पाटाळे मिळवा, त्यावर पावलाला बसून फेलिक्स सभेदाराकडे सांभाळून न्या. शिवाय त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले, महाराज फेलिक्स यांना सुभेदार कैद लुसिया याचा सलाम. या मनुष्यास यहुद्यांनी धरले होते आणि त्याच्याकडून त्याचा घात होणार होता. इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्याच्या न्यायसभेत खाली नेले. तेव्हा त्याच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टी संबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता असे मला दिसून आले. या मनुष्याच्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्या समोर खटला चालविण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे. शिपायांनी हुकुमाप्रमाणे पावलाला रात्री अतिप्रतिसास नेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या बरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गडीत परत आले. कैसरियात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पावलाला त्याच्या पुढे उभे केले. पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे? तो किलिकियाचा आहे समजल्यावर त्याने म्हटले, तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेल आणि त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे असा त्याने हुकूम सोडला. प्रेषितांचे कृत्य याचा 24वा अध्याय. 5 महायाजक हनन्या काही वडील आणि तिरतुल्य नावाचा कोणी एक वकील हे खाली आले आणि त्यांनी सुभेदारापुढे पावलाविरुद्ध फिर्याद केली. जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिरतुल्य त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहे, म्हणून त्याचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने व सर्व प्रकारे सर्वत्र स्वागत करतो. तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे. हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहुदी लोकात हा बंड उठवणारा असून नासुरी पंथाचा पुढारी आहे. याने परमेश्वराचे भवनही विटवण्याचा प्रयत्न केला त्यास आम्ही धरले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो. पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने याला आमच्या हातातून काढून नेले आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टीचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल. तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत असे म्हणून दुसऱ्या यहुद्यांनी ही दुजोरा दिला. मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, आपण पुष्कळ वर्षापासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्या संबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो. आपल्याला पूर्णपणे कळून येईल की मला यरुशलेम शहरास उपासना करावयाला जाऊन अजून 12 पेक्षा अधिक दिवस झाले नाहीत आणि परमेश्वराच्या भवनात सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा बंडाळी वाजवताना मी त्यांना आढळलो नाही. ज्या गोष्टीचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबित करता येत नाहीत. तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्टेच्या लेखात आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो आणि नीतिमानाचे व अनितिमानाचे पुनरुत्थान होईल अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. यामुळे देवासंबंधाने व मनुष्यासंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो. मी पुष्कळ वर्षांनी आपले लोकात दान धर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो. शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो. माझ्या बरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता, पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहुदी होते. त्यांचे माझ्या विरुद्ध काही असते तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करायला होता किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता माझा कोणता अपराध यांना दिसून आला ते यांनी तरी सांगावे. यांच्यामध्ये उभे राहून मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज न्यायसभेपुढे होत आहे. हे शब्द मी मोठ्याने बोललो हा एवढा उद्धार अपराध असला तर असेल. फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, लुसियाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकाराचा निकाल करीन. आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की ह्याला पहारात ठेवावे, तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना त्याची सेवा करण्यास मनाई नसावी. मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ल्या हिच्यासह आला व त्याने पावलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय याविषयी तो भाषण करत असता फिलिक्सांनी भयभीत होऊन म्हटले, आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन. आणखी आपणास पावलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुन्हा पुन्हा बोलवून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. पुढे 2 वर्षानंतर फिलिक्सच्या जागेवर फुरके फेस्त हा आला तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पावलाला कैदेतच ठेवून गेला. प्रेषितांचे कृत्य याचा 25वा अध्याय. मग फेस्त सुभ्यात आल्यावर 3 दिवसांनी कैसर्याहून वर यरुशलेम शहरास गेला तेव्हा मुख्य याजक व यहुद्यातील मुख्य पुरुष यांनी त्याच्याकडे पावलाविरुद्ध फिर्याद केली आणि कृपा करून त्यास यरुशलेम शहरास बोलून घ्यावे अशी त्याच्याकडे विनंती केली. वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. फेस्ताने उत्तर, पौल कैसर्यात कैदेत आहे, मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे, म्हणून त्या मनुष्याचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्यांच्यावर आरोप ठेवावा. मग तो त्यांच्यामध्ये 8-10 दिवस राहून कैसर्यास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायसनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्यास हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेम शहरावरून आलेल्या यहुद्यांनी त्याच्या भोवती उभे राहून ज्याचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. पौलाने प्रत्युत्तर केले की मी यहुद्यांच्या नियमशास्त्राच्या परमेश्वराच्या भवनाचा किंवा कैसर्याचा काही अपराध केला नाही. तेव्हा यहुद्यांनी मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, यरुशलेम शहरात जाऊन तेथे माझ्यापुढे या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा पौलाने म्हटले, कैसर्याच्या न्यायसभापुढे मी उभा आहे, येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुद्यांचा काही अपराध केला नाही हे आपणही चांगले जाणता. मी अपराध केला असता किंवा मरणास योग्य असे काही केले असते तर मी मरण्यास तयार नाही असे नाही, परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यातला एकही जर खरा ठरत नाही तर मला त्याचे स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो. तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरा पुढे जाशील. मग काही दिवस झाल्यावर आग्रिपा राजा व बर्निका ही दोघे कैसरियास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पावलाचे प्रकरण काढून म्हटले, फिलिस्ताचे बंदीत ठेवलेला एक मनुष्य येथे आहे. मी यरुशलेम शहरास गेलो होतो तेव्हा यहुद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्या विरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची, आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरिता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायसनावर बसून मी त्या मनुष्यास आणण्याचा हुकूम केला. त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्या विरुद्ध बोलण्यास उभे राहिले तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप ठेवला नाही. उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे त्याच्यावरून यहुदी लोकांनी त्या मनुष्याशी वाद केला. येशू हा जरी मरण पावलेला असला तरी पौलाचा असा दावा आहे की येशू जिवंत आहे. या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजना. तेव्हा त्या यहुदी मनुष्याविरुद्ध यहुदी लोकांचे जे आरोप आहेत त्याबाबत त्यास यरुशलेम शहरात नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्यास विचारले. सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला तेव्हा मी आज्ञा केली की कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्यास तुरुंगातच ठेवावे. यावरून आग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, मला स्वतःला व या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते. फेस्ताने त्यास उत्तर दिले, उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल. म्हणून दुसऱ्या दिवशी आग्रिप्पा आणि बर्निका मोठ्या थाटामाटात आले व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला. तेव्हा फेस्ताच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले. मग फेस्त म्हणाला, राजा आग्रिप्पा, महाराज आणि आमच्या बरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण या मनुष्यास पहा. याच्यात विषयी यरुशलेम व कैसरिया येथील सर्व यहुदी लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे. याला जिवंत राहू देऊ नये असं आकात्य करतात, परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केलेले नाही असे मला आढळून आले. आणि त्याने स्वतःच आपणाला सम्राटाकडून न्याय मिळावा अशी मागणी केली. म्हणून मी त्यास कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरवले आहे. परंतु सम्राटाला याच्याविषयी निश्चितच असे कळावे असे माझ्याकडे काही नाही. म्हणून मी याला तुमच्या पुढे आणि विशेषच राजा आग्रिप्पा पुढे आणून उभे केले आहे. हे आशा करीता की या चौकशीनंतर मला ह्या मनुष्याविषयी काहीही लिहिता यावे. शेवटी एखादा कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही. प्रेषितांचे कृत्य याचा 26वा अध्याय. आग्रिप्पा पावलाला म्हणाला, तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे. यावर पावलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले. आग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहुद्यांनी आपल्या समोर माझ्या विरुद्ध केलेल्या आरोपाचा बचाव करण्याची संधी आज मिळाली. विशेषच यहुदी चालीरीती आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणाला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल. तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो. मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व यरुशलेम शहरास कशा रीतीने जगत आलो हे सर्व यहुदी लोकांस चांगले माहीत आहे. ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परुषी म्हणजे आमच्या यहुदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो ह्याविषयी ते साक्षी देऊ शकतील. आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे. ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे 12 वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुद्यांनी आरोप ठेवला आहे. देव मरण पावलेल्यांना परत उठवितो असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास ठेवण्यास अयोग्य का वाटावे. नासरेच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते मी करावे असे मला देखील वाटत होते. आणि नक्की हेच मी यरुशलेम शहरास केले कारण मुख्य याजकाकडून मला तसा अधिकार मिळाला होता. म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जीवे मारले गेले त्यांच्या विरुद्ध मी माझे मत नोंदविले. अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला. या लोकांविरुद्ध माझा राग इतक्या पाराकोटीला गेला होता की मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरामध्ये देखील जात असे. एकदा दमिश्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्या समवेत असणाऱ्या स्वर्गीय प्रकाश फापलेला पाहिला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता. आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि इब्री भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, शवला शवला माझा छळ का करतोस, अंकुचदार काठीवर लात मारणे तुला हानिकारक आहे. आणि मी म्हणालो प्रभू तू कोण आहेस? प्रभूने उत्तर दिले मी येशू आहे ज्याचा तू छळ करीत आहेस. आता उठ आणि उभा राहा, या कारणासाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे. या लोकांपासून व परराष्ट्रापासून मी तुझे रक्षण करील. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो ह्यासाठी की त्यांनी अंधारातून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. यासाठी अग्रिप्पा महाराज, मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला त्याचा मी आज्ञाभंग केला नाही. उलट पहिल्यांदा दमिश्कातील आणि नंतर यरुशलेम शहरातील यहुदिया प्रांतात आणि परराष्ट्रीय लोकांना सुद्धा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चाताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चातापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले. या कारणामुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहुदी लोकांनी मला धरले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाने मला मदत केली. म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहान थोरांना साक्ष देत आहे. जे काही पुढे होणार होते त्याविषयी संदेश त्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही. त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त तो दुःख सहन करील आणि मरण पावलेल्यातून उठविला जाणाऱ्या तो पहिला असेल. यहुदी लोकांस तसेच परराष्ट्रांनाही देव प्रकाशाची घोषणा करील. पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असता फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, पौला तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे. पौलाने उत्तर दिले, फेस्त महाराज मी वेडा नाही, तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत त्याच्याविषयीच मी बोलत आहे. तेथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणे बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. अग्रिप्पा महाराज, संदेश त्यांनी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे हे मला नक्की माहीत आहे. यावर अग्रिप्पा म्हणाला, एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय? पौलाने उत्तर दिले, थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत ते सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज विश्वास ठेवणारे व्हावे अशी माझी देवाला नम्र विनंती आहे. यानंतर राजा बर्निका, राज्यपाल आणि त्याच्या बरोबर इतर जे तेथे बसले होते ते सर्व उठले. ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकाशी बोलत होते. ते म्हणाले, ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही. अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता तर त्यास सोडून देता आले असते. प्रेषितांची कृत्ये याचा 27वा अध्याय. जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्ले नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्ले हा अगस्तस सेनेचा एक अधिकारी होता. आंध्रमुत्तीय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासात निघालो तेव्हा मासेदोनियातील थैसलनिका येथे राहणारा अरिस्टार्क आमच्या बरोबर होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहोचलो. युल्ले पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली. तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो आणि कुप्राच्या किनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता. किलकिया व फफुलिया प्रांताजवळच्या समुद्राला पार करून लुक्या प्रांतातील मुऱ्या बंदरात पोहोचलो. तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे अलेक्झांड्रियाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हास त्या जहाजात बसविले. आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा शहरापर्यंत येण्यासाठी आम्हास फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता. आम्हास पुढे जाता येईना म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोन शहराच्या समोरच्या बाजूस गेलो. यापुढे आमचे जहाज क्रेत बेटाच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले. तेथे जवळच लसया नगर होते. बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते कारण यवना यहुद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणाला, पुरुषांनो, मला वाटते आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल. परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत. उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. परंतु हे सुरक्षित म्हटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सुविशे नव्हते म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले. तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्या किनाऱ्याने तारू हाकीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की अशा प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे. परंतु लवकरच क्रेत बेटावरून ईशान्येचे म्हटलेले वादळी वारे वाहू लागले आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले. त्यास पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले. मग कोदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवनरक्षक होडीवर उचलून घेतली. जीवनरक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सुरती नावाच्या उथळ जागे आदळले. या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले. जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हाताने बाहेर काढून टाकली. बरेच दिवस आम्हा सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली. आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले. बऱ्याच काळापर्यंत लोकांस उपवास घडल्यावर मग पौल त्यांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, गृहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका. हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता, म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हाला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोचणार नाही. आपले जहाज मात्र गमावे लागेल. मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना करीतो त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहिला आणि तो दूत म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्या बरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत. तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा, कारण मला जसे देवाने सांगितले अगदी तसेच होणार असा मला विश्वास आहे. परंतु आपणास एखाद्या बेटावरून उतरून थांबावे लागले. 14व्या रात्री आमचे जहाज आद्रिया समुद्रातून चालले होते. तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला. त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती 40 मीटर भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती 30 मीटर भरली. ओबड धोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी 4 नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले. खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकण्याचे भासून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या. परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, जर हे लोक जहाजात राहणार नाहीत तर तुम्ही वाचणार नाही. यावरून शिपायांनी जीवन रक्षक होड्याचे दोर कापून टाकले आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या. पहाट होणे अगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, आज 14वा दिवस आहे, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही, अन्ना चक्कनही खाल्लं नाही. तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसासही धक्का लागणार नाही. असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले की भाकर मोडून तो खाऊ लागला. ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले. आम्ही सर्व मिळून जहाजात 276 लोक होतो. त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला. दिवस उजाळल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले. म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले. परंतु 2 समुद्रातील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा भागचा मागचा भाग लाटाच्या तडाख्यामुळे तुटू लागला. तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरवले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोच जाऊन पळू नये. परंतु शताधिपतीचा पावलाला वाचवण्याचे होते म्हणून त्यांनी शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली. बाकीच्या लोकांनी फळ्याच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडाच्या आधारे भूमी गाठावे असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरूपपणे भूमीवर पोहोचले. प्रेषितांची कृत्ये याचा 28वा अध्याय. जेव्हा आमचे पाय सुखरूपपणे तेथील जमिनीला लागले तेव्हा आम्हास कळले की त्या बेटाचे नाव मिलेता असे आहे. तेथील रहिवाशांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागला होता व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळ्या केल्या आणि ते त्या शेकोटीस टाकू लागला. उष्णतेमुळे तेथील एक साप निघाला आणि त्याने पावलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्याय देवताने याला जगू देत नाही. परंतु पावलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पावलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांस पावलाचे अंग सुजून येईल किंवा पाऊल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पावलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना. तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पाऊल देवच आहे असे ते म्हणू लागले. तेथील जवळच पुबल नावाच्या मनुष्यांनी शेती होती. पुबल हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि 3 दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुबल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते. पाऊल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला. प्रार्थना करून पाऊलाने आपला हात त्यांच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पाऊलाकडे आले आणि बरे झाले. त्यांनी आम्हा सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटी दाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या. आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर अलेक्झांड्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो. ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते. त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते. मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहोचलो आणि तेथे 3 दिवस राहिलो. तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रोगियोन नगराला गेलो. तेथे 1 दिवस मुक्काम केला. नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पस्युलास गेलो. त्या शहरास आम्हास काही बंधुजन भेटले. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे 7 दिवस राहिलो. मग आम्ही रोम येथे जाऊन पोहोचलो. तेथील बंधूंनी आमच्या बद्दलची वार्ता ऐकली होती. ते आमच्या भेटीसाठी आपियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि 3 धर्मशाळेपर्यंत आले. पाऊलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला. आम्ही रोम येथे पोहोचल्यानंतर पाऊलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला. 3 दिवसानंतर पाऊलाने सर्व यहुदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पाऊल त्यांना म्हणाला, बंधूनो, आपल्या बांधवाविरुद्ध मी काहीही केलेले नाही, तरी मला येरुश्लेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि जेव्हा त्यांनी माझी चौकशी केली तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती, कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. परंतु यहुदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले. याचा अर्थ असा नाही की यहुदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली, कारण इस्रायलच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी ह्या साकळ्यांनी जखडले गेलो आहे. यहुदी पुढारी पावलाला म्हणाले, आम्हास तुमच्या बाबत यहुदियाहून कसलेही पत्र आलेले नाही. अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनापैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही, परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण ह्या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे. तेव्हा यहुदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला. जेथे पौल राहत होता तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांपासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांनी खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. पाऊल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले. पाऊल म्हणाला, यशया संदेष्ट्याच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाड वडिलांशी जे बोलला ते खरोखरच किती खरे आहे. यशया म्हणाला होता, या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगा, तुम्ही ऐकाल तर खरे पण तुम्हाला समजणार नाही, तुम्ही पाहाल तुम्हाला दिसेल पण तुम्ही काय पाहता ते तुम्हाला कळणार नाही, कारण ह्या लोकांचे अंतकरण जड झाले आहेत, त्यांच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत. नाहीतर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते. म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्राकडे लोकांकडे पाठवण्यात आले आहे. हे तुम्हाला यहुदी लोकांस कळावे, ते ऐकतील. तो असे बोलल्यावर यहुदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. पूर्ण 2 वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्यास भेटायला येत त्याचे तो स्वागत करी. त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभू येशू विषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यास अडवू शकले नाही. प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय. पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या 3 वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते. आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता. भवनाच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ भीक मागण्यास दररोज त्यास कुणीतरी नेऊन ठेवत असत. पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत असे पाहून त्याने त्याच्याकडे भीक मागितली तेव्हा पेत्र योहाना बरोबर त्यास निरखून पाहत म्हणाला, आमच्याकडे पहा, तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल अशी आशा धरून त्याने त्याच्याकडे लक्ष लावले. आणि पेत्र म्हणाला, रुपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले, तेव्हा लागलेच त्याचे पावले व त्याचे घोटे यात बळ आले. आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर परमेश्वराच्या भवनात गेला. आणि सर्व लोकांनी त्यास चालताना व देवाची स्तुती करताना पाहिलं. आणि जो भवनाच्या सुंदर दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले. तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले. तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाच्या द्वार मंडप म्हटलेल्या ठिकाणी त्यांच्याकडे धावत आले. हे पाहून पेत्राने त्या लोकास उत्तर दिले. तो म्हणाला, अहो इस्रायल मनुष्यांनो, यावरून तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता? आब्रामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्यास तुम्ही मरणास सोपून दिले व पिलाताने त्यास सोडून देण्याचे ठरवले असताही त्यास तुम्ही त्याच्या समक्ष नाकारले. तुम्ही तर जो पवित्र व नीतिमान त्यास नाकारले आणि घातक मनुष्य आम्हास द्यावा असे मागितले. आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जीवे मारले, त्यास देवाने मरण पावलेल्या मधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत. आणि त्याच्या नावाने, त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता व ओळखता त्या या मनुष्यात शक्तिमान केले आहे. आणि त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्या देखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे. तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले आहे, परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्यांच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते ते याप्रमाणे पूर्ण केले आहे. तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या क्षमतेपासून यावे आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टीची स्तुती ती पुनर्स्थापित होण्याच्या काळापर्यंत स्वर्गात त्यास राहणे अवश्य आहे. त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्टाच्या तोंडून सांगितले आहे. मोशेने तर सांगितले की प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावामधून उठविल. तो जे काही तुम्हा सांगेल ते सर्व त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी जीव त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमूएलापासून जे संदेष्टांच्या परंपरेने झाले तितके बोलत आले त्या सर्वांनी या दिवसाविषयी कळवले, तुम्ही संदेष्टांचे मुले आहात आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. असे आब्रामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजाशी जो करार केला त्या कराराची तुम्ही मुले आहात. देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद देवा. प्रेषितांचे कृत्य याचा 4th अध्याय. पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदुके हे त्याच्यावर चालून आले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते. म्हणून त्यांना फार संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदीशाळेत ठेवले. तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवलेल्या पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती. मग दुसऱ्या दिवशी असे झाले की त्याचे अधिकारी वडील व नियमशास्त्र शिक्षक हे येरुश्लेम शहरात एकत्र जमले. त्यामध्ये महायाजक हन्ना व कैफा योहान, अलेक्झांड्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक होते त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्मेने पूर्ण झालेला असता त्यांना म्हणाला, अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो आणि वडिलांनो, एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आपली चौकशी आज होत आहे तर तुम्हा सर्वास व सर्व इस्रायल लोकास हे माहीत असावे की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मरण पावलेल्या मधून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन येथे तुमच्या पुढे उभा राहिला आहे. जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोणशिला झाला तो हाच आहे. आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत हे जाणून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले. तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून येहुदी पुढाऱ्यांना त्याच्या विरुद्ध काही बोलता येईना. मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले. ते म्हणाले, या मनुष्यास आपण काय करावे, कारण खरोखर याच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे. येरुश्लेम शहरात राहणाऱ्या सर्वात माहीत आहे व ते आपण नाकारू शकत नाही, परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये. मग त्यांनी पेत्र व योहानाला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा, कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या ते आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी हे त्यांना काही सूचना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते. कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. तेव्हा त्यांची सुटका झाल्यावर ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले. ते ऐकून ते एक चित्त होऊन देवाचा उच्च वाणीने म्हणाले, हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही ज्याने निर्माण केले तो तूच आहे. तुझा सेवक आमचा पूर्वज दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्र का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या. प्रभू विरुद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी एकत्र जमले, कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या नगरात परराष्ट्रीय व इस्रायली लोक यांच्या बरोबर हेरोद व पंते पिलात एकत्र झाले, यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभू, आता तू त्याच्या धमकावण्याकडे पहा आणि तुझ्या दासाने पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीन असता असे कर, तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भुते घडावी असेही कर. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हल्ली आणि ते सर्व पवित्र आत्मने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एक जीवाचा होता आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामायिक होते आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यातील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घराचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले आणि ते प्रेषितांच्या पायापाशी ठेवले. मग जसजशी कोणाला गरज लागत असे तसतसे प्रत्येकाला वाटून देत असत. आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्नबा म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होते, त्याची जमीन होती ती त्याने विकून त्याचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय. तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सफिरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने त्या किमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने ठेवून घेतला आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्मेशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे? ती होती तोपर्यंत तुझी स्वतःची नव्हती काय आणि ती विकल्यानंतर त्याची आलेली किंमत तुझ्या स्वाधीन नव्हते काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केली आहे. तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा काही तरुणांनी उठून त्यास गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. त्यानंतर सुमारे 3 तासानंतर त्याची पत्नी आत आली, पण जे झाले होते ते तिला समजले नव्हते. तेव्हा पेत्राने तिला म्हटले, मला सांग, तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय? आणि तिने म्हटले, होय, एवढ्यालाच. पण पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? पहा, ज्यांनी तुझ्या पतीला पुरले त्याचे पाय दाराशी आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलीच तिने त्याच्या पायाजवळ प्राण सोडला आणि तरुण आत आले तेव्हा ती मरण पावलेली अशी आढळली आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले आणि सर्व मंडळीला व ज्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वार मंडपात जमत असत आणि अविश्वासी लोकातला कोणी त्याच्याशी मिळण्यास धजत नसे तरी लोक त्यांना थोर मानित असत. इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत. इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकार्यास उचलून रस्त्यामध्ये आणले आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजावर व व पलंगावर ठेवले. आणखी यरुशलेम शहराच्या आसपासच्या चुहूकडच्या गावातील लोकांचे समुदाय रोग्यास व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यास घेऊन येत असत. तेव्हा महायाजक उठले आणि तो व त्यांच्या बरोबर असलेले सर्व सदुकी पंथाचे लोक हे आवेशाने भरले आणि त्यांनी आपले हात प्रेषितावर टाकून त्यांना सार्वजनिक बंदीशाळेत ठेवले. परंतु त्या रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, जा आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा. हे ऐकून उजाडताच ते परमेश्वराच्या भवनामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे महायाजक व त्यांच्या बरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्रायल लोकांचे संपूर्ण वडील मंडळ एकत्र बोलावले. त्यांना आणण्यास बंदीशाळेकडे पाठवले, पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत. म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले, बंदीशाळाला चांगल्या व्यवस्थेने बंद केलेले आणि दरवाजापाशी पहारेकरू उभे राहिलेले आम्हास आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हास आत कुणी सापडले नाही. हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल ह्याविषयी परमेश्वराच्या भवनाचा सरदार व मुख्य याजक लोक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले, पहा ज्या मनुष्यास तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर परमेश्वराच्या भवनात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिपायासह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा महायाजकाने त्यांना विचारले, या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निश्चून सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम शहर भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्तपाताचा द्वेष आमच्यावर आणून पाहत आहात. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्यास आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापाची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्यास आपल्या उजव्या हाताने अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तो सुद्धा साक्षी आहे. हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जीवे मारण्याचा विचार करू लागले. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलिएल नावाचा एक पुरुषी शास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या मनुष्यांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, आवो इस्रायल लोकांनो, तुम्ही या मनुष्याचे काय करणार याविषयी जपून असा, कारण काही दिवसापूर्वी हुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. त्यास सुमारे 400 माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्यास मानत होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. त्यांच्या मागून गालिलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावले. त्यांचाही नाश झाला व जितके त्यास मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हास आता सांगतो, या मनुष्यापासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या, कारण हा भेद किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हास ते नष्ट करता यावयाचे नाही. तुम्ही मात्र देवाच्या विरोधी ठराल. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले आणि दररोज परमेश्वराच्या भवनात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही स्वार्थ गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही. प्रेषितांचे कृत्य याचा 6वा अध्याय. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता ग्रीक बोलणारे यहुदी लोक आणि इब्री बोलणारे यहुदी लोक यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्टेफन आणि फिलिप्प, प्रखर, निकलाव, तिमोन, पारमिना व यहुदी मतानुसारी निकलाव अंतुकियकर याची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासात मान्यता दिली. स्टेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे. तेव्हा सिब्रितीन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुर्नेकर व अलेक्झेंड्रिया नगरातील काही लोक आणि किलिकिया व आशिया प्रांतातील काही लोक उठले आणि स्टेफनाबरोबर वादविवाद करू लागले. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्याच्याने तोंड द्यावेना। तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली। आम्ही स्टेपनाला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दूरभाषण करताना ऐकले असे म्हणण्यात पटविले आणि लोकास वडिलास व नियमशास्त्राच्या शिक्षकास चितवले। त्यांनी स्टेपनावर चाल करून त्यास धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले। ते म्हणाले, हा मनुष्य या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध दूरभाषण करण्याचे सोडत नाही, कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासुरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील। तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले। प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय। महायाजक म्हणाला, या गोष्टी अशाच आहेत काय? तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो व वडिलांनो ऐका, आपला पूर्वज अब्राहम हारण प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवशाली देवाने त्यास दर्शन दिले व म्हटले, तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा। तेव्हा तो खाद्याच्या देशातून निघून हारण व नगरात जाऊन राहिला। मग त्याचा पिता मरण पावल्यावर देवाने त्यास तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले, पण त्यामध्ये त्यास वतन दिले नाही, पाऊल भर देखील जमीन दिली नाही। त्यास मूळबाळ नसताही देवाने त्यास अभिवचन दिले की हा देश तुला व तुझ्या मागे तुझ्या संततीला वतन असा देईल। देवाने आणखी असे सांगितले, त्याची संतती परदेशात जाऊन काही काळ राहतील आणि ते लोक त्यांना दास करून 400 वर्षे वाईटाने वागवितील। ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचा न्याय मी करीन आणि त्यानंतर ते तेथून निघून या स्थळी माझी उपासना करतील, असे देवाने म्हटले। त्याने अब्रामाला सुनत्याचा करार लावून दिला। हा करार झाल्यानंतर अब्रामाला इसाक झाला, त्याची त्याने 8व्या दिवशी सुनता केली। मग इसाकाला याकोब झाला व याकोबाला 12 कुलपती झाले। नंतर कुलपतींनी हेवेमुळे योसेफाला मिसर देशातून विकून टाकले, पण देव त्याच्या बरोबर होता। त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले आणि मिसर देशाचा राजा फारो याच्या समोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले। म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले। मग सर्व मिसर आणि कनान ह्या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले। तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने तुमच्या आमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले। मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली आणि योसेफाने कुळ फारो राजाला कळले। तेव्हा योसेफाने आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग म्हणजे 75 माणसे यांना बोलवून घेतले। याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो व आपले पूर्वजही मरण पावले। त्यांना शकेमास नेले आणि जी कबर अब्रामाने शकेमास हमोराच्या पुत्रापासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले। मग देवाने अब्रामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले। योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले। हाच राजा आपल्या लोकांबरोबर कपट्याने वागला आणि त्याची बालके जगू नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यात त्याने त्यांना भाग पाडले, असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले। त्या काळात मोशेचा जन्म झाला। तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता। त्याचे पालन पोषण 3 महिनेपर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले। मग त्यास बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्यास घेऊन आपला मुलगा म्हणून त्यास वाढवले। मोशेला मिस्री लोकांचे सर्व ज्ञान शिकला आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता। मग तो जवळजवळ 40 वर्षाचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्रायलचे संतान यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले। तेव्हा मोशेने इस्रायलातील कोणा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या मनुष्याचा कैवार घेतला आणि मिस्र्याला मारून त्याचा सूड घेतला। तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्यास वाटले होते, पण ते त्याला समजले नाही। मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्रायली भांडत असता तो त्यांच्या पुढे आला व त्यांचा समेट करू लागला। तो म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही बांधव आहात, एकमेकावर अन्याय का करता? तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिस्र्यांना ठार मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय? हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला। तेथे त्यास 2 पुत्र झाले। मग 40 वर्ष भरल्यावर सिनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला। मग मोशेने अग्निज्वालेचे दृश्य पाहिल्यावर तो फार आश्चर्यचकित झाला आणि हे दृश्य पाहण्यासाठी तो जवळ गेला तेव्हा प्रभूची वाणी झाली की मी तुझा पूर्वजाचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव आहे। तेव्हा मोशे थरथर कापला व त्यास तिकडे पाहावेचे धैर्य झाले नाही, कारण प्रभूने त्यास म्हटले, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे। मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुदके मी ऐकले आहे आणि त्यांना सोडून घेण्यासाठी मी उतरलो आहे। तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो, तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते त्याला झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते देवाने अधिकारी व मुक्तीदाता म्हणून पाठवले। मिसर देशात तांबड्या समुद्रात व रानात 40 वर्षे अद्भुत कृत्य करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले। तोच मोशे इस्रायल लोकांस म्हणाला, देव तुमच्या बांधवामधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करेल। रानातील मंडळीमध्ये सिनाय पर्वतावर त्यांच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हास होय, त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली। त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांनी इच्छा नव्हती, तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतकरण मिसर देशाकडे फिरवून ते अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देवता आम्हास करून दे, कारण ज्याने आम्हास मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हास कळत नाही। मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्या पुढे यज्ञ करून आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंद उत्सव केला। तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले। याविषयी संदेष्टांच्या पुस्तकात लिहिले आहे, हे इस्रायलच्या घराण्या, तुम्ही 40 वर्ष अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय? मेलखाचा मंडप व रेफन देवताचा तारा म्हणजे पूजण्याकरता तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या, मीही तुम्हास बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन। तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर। असे ज्याने मोशेला सांगितले त्याने नेमलेल्या प्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता। जी राष्ट्रे देवाने त्यांच्या समोर घालवली, त्यांचा देश आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशुआ बरोबर त्या देशात आणला आणि दाविदांच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला। दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळविण्यासाठी विनंती केली आणि शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले। तथापि जो परत्पर तो हाताने बांधलेले घरात राहत नाही, संदेष्ट्याने म्हणले आहे, प्रभू म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारे घर बांधणार किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाहीत काय? अहो ताट मानेच्या आणि हृदयाची व कानाची सुनता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता, जसे तुमचे पूर्वज तसे तुम्हीही। ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्टांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान मनुष्याच्या पुनरागमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जीवे मारले आणि आता त्यास धरून देणारे व जीवे मारणारे तुम्ही निघाला आहात। अशा तुम्हाला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही। त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदाच्या अंतकरणात इतके झोंबले ते दात ओठ खाऊ लागले, परंतु पवित्र आत्मे पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे। तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करीत एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले। मग ते त्यास शहराबाहेर घालून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्र शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली। ते दगडमार करीत असता सेपन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर। मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असे बोलून तो मरण पावला। प्रेषितांचे कृत्य याचा 8वा अध्याय। स्टेफनाचा जो खून झाला त्या शौलाची संमती होती। तेथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला। प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहुदिया व शमरून प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले। काही धार्मिक मनुष्यांनी स्टेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला। शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली। तो घरोघर जाई विश्वास ठेवणारे पुरुष व स्त्रिया यांना धरून खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे। विश्वास ठेवणारे सगळीकडे पांगले होते। जेथे कोठे विश्वास ठेवणारे जात तेथे ते लोकांस सुवार्ता सांगत फिलिप शमरून प्रांतातील एका शहरात गेला। त्याने ख्रिस्ताची घोषणा केली। तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्यांनी केलेले चमत्कार पाहिले। फिलिप जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे ते ती लक्षपूर्वक ऐकत असत, कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले। तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले। यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले। शुमन नावाचा मनुष्य त्या नगरास राहत होता। तो जादूचे प्रयोग करीत असे। त्याच्या प्रयोगामुळे शोमरून प्रांतातील लोक आश्चर्यचकित होत असत। तो स्वतःला फार मोठा समजत असे। अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत। ते म्हणत असत, देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे। त्याने आपल्या जादूमुळे बराच काळापर्यंत लोकांस चकित केले असल्याने लोक त्याचे ऐकत असत। परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिपाने त्या लोकांस स्वार्थ सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच वेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्याच्या जसे पुरुष होते तसा स्त्रियाही होत्या. स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिपा बरोबर राहू लागला आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्ह पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला. यरुशलेम शहरातील प्रेषितांनी हे ऐकले की शमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शमरोनातील लोकांकडे पाठवले. पेत्र व योहान जेव्हा आले तेव्हा त्यांनी शमरोने विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. या लोकांचा येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. शिमोनाने पाहिले की प्रेषितांचा हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊन करून म्हटले, मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल असा अधिकार मला सुद्धा द्या. पेत्र शिमोनाला म्हणाला, तुझा व तुझ्या पैशाचा नाश हो, कारण देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्यात तू विचार केला. या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतकरण देवासमोर योग्य नाही. तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत त्यासाठी पश्चाताप कर, प्रभूला प्रार्थना कर, कदाचित तुझ्या अंतकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील, कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे व तू पापाच्या बंधनात आहेस हे मला दिसून आले आहे. शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये, म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. नंतर पेत्र व योहान यांनी आपली साक्ष लोकांस देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेम शहरात परत आले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शमरोनी गावात सुवार्ता सांगितली. परमेश्वराचा दूत फिलिपाशी बोलला, तो म्हणाला, उठ आणि यरुशलेम शहराहून गझा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. तो रस्ता वळवंटातून जातो. मग तो उठला व गेला. रस्त्यात त्यात एक इथियोपियाचा मनुष्य भेटला. तो मनुष्य शंड होता. तो इथियोपियाचा कादके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेम शहरास उपासना करण्यासाठी गेला होता. आता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेशाचा ग्रंथ वाचत होता. पवित्र आत्मा फिलिपाला म्हणाला, त्या रथाजवळ जा. मग फिलिप त्या रथाजवळ धावत गेला तेव्हा त्याने त्यास यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. फिलिप त्यास म्हणाला, तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हाला समजते काय? तो अधिकारी म्हणाला, मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे. आणि त्याने फिलिपाला रथात चढून आपल्याशी बसण्यास बोलावले. शास्त्र लेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढील प्रमाणे होता. वधावयाला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता. लोकर कातणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या कोकराप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्यास लज्जित केले गेले. त्यास लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही. त्याचे पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे. तो अधिकारी फिलिपाला म्हणाला, कृपा करून मला सांगा हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे? मग फिलिपाने तोंड उघडले व शास्त्र लेखातील यशया संदेशाच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्यास सांगितली. ते दोघे प्रवास करीत असताना एका तळ्याजवळ आले तेव्हा अधिकारी म्हणाला, पहा येथे पाणी आहे, माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे? फिलिपाने म्हटले, जर आपण आपल्या अंतकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे. त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. आणि शंडाने रथ थांबविण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप व शंड हे दोघे उतरून पाण्यात गेले आणि फिलिपाने त्याचा बाप्तिस्मा केला. ते जेव्हा पाणी बाहेर आले तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिपाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. आपण आजोत नगरात आहोत असे फिलिपाला दिसून आले. आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने स्वार्थ सांगितली. नंतर तो कैसरिया शहरास गेला. प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय. शौल यरुशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु तो महायाजकाकडे गेला. शौलाने दमिश्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की जर त्यास तेथे कोणी तो मार्ग अनुसरणारा मग तो पुरुष असो अथवा स्त्री सापडले तर ते त्याने बांधून यरुशलेम शहरात आणावे. मग शौल दमिश्काजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्या भोवती चमकला. शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, शौला शौला तू माझा छळ का करतोस? शौल म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? ती वाणी म्हणाली, मी येशू आहे, ज्याचा तू छळ करत आहेस तो मीच आहे. आता उठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे ते तुला तेथे कोणीतरी सांगेल. जी माणसे शौला बरोबर प्रवास करीत होती ती तेथे स्तब्ध उभी राहिली। त्या लोकांनी आवाज ऐकला पण त्यांना कोणी दिसले नाही। शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले पण त्यास काही दिसेना। म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दिमिस्क शहरात नेले। 3 दिवसापर्यंत शौलला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्यालेही नाही। दिमिस्कामध्ये येशूचा एक शिष्य होता, त्याचे नाव हनन्या होते। प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला। तो म्हणाला, हनन्या। हनन्याने उत्तर दिले, मी इथे आहे प्रभू। प्रभू हनन्याला म्हणाला, उठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहुदाचे घर शोध व तारता शहरातून आलेल्या शौल नावाचा व्यक्तीबद्दल विचार। सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे। शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली असे त्यास दिसले। परंतु हनन्याने उत्तर दिले, प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे। यरुशलेम शहरातील तुझ्या संतांशी तू किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे। आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याचकाकडून अधिकार पत्र घेऊन हा शौल येथे आला आहे। परंतु प्रभू म्हणाला, जा राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्रायलचे संतान यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे। माझ्या नावाकरता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन। हनन्या निघाला आणि यहुदाच्या घरी गेला। त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, शौल भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले, त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले यासाठी की तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्माने परिपूर्ण व्हावे। लागलीस खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले आणि त्यास पुन्हा दृष्टी आली। शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला। नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली। शौल काही दिवस दिमिश्क येथील शिष्यांबरोबर राहिला। यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला। येशू हा देवाचा पुत्र आहे। ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले। ते म्हणाले, यरुशलेम शहरातील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे त्या सर्वांचा नाश करू पाहणारा हाच नाही का तो? येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरुशलेम शहरातील मुख्य याजकासमोर उभे करणार आहे। परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला। त्याने हे सिद्ध केले की येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते दिमिश्क येथील यहुदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत। काही दिवसानंतर यहुदी लोकांनी शौलाला जीवे मारण्याचा कट रचला। यहुदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते। त्यांना शौलाला ठार मारायचे होते पण त्याचा हा बेत शौलाला समजला। एका रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली। अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले। नंतर त्यांनी टोपली गावकोसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली। नंतर शौल यरुशलेम शहरास गेला। तेथील विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला पण ते त्यास घाबरत होते, त्यांचा विश्वासच बसत नव्हता। शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे। परंतु बर्नबाने शौलाचा स्वीकार केला व त्यास घेऊन प्रिशिताकडे गेला। बर्नबाने सांगितले की शौलाने येशूला दिमिश्काच्या रस्त्यावर पाहिले आहे, येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरपणे सांगितले। मग त्याने प्रेषितांना सांगितले की येशू विषयीची स्वार्थ शौलाने मोठ्या धैर्याने दिमिश्क येथील लोकांस सांगितली। मग शौल अनुयायांसह तेथे राहिला। तो यरुशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभूची स्वार्थ सांगू लागला। शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहुदी लोकांशी बोलत असे, तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते। तेव्हा बंधुजनांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्यास कैसऱ्या येथे नेले व नंतर तेथून त्यास तारसास पाठवले। अशा प्रकारे सर्व यहुदी गालील प्रांत शोमरोन या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली आणि मंडळी पवित्र आत्म्याच्या सात्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली। मग असे झाले की पेत्र यरुशलेम शहराच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला। लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते त्यांना भेटला। लोद येथे त्यास एनेयास नावाचा मनुष्य आढळला। त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व 8 वर्षे अंतरुणाला खिळून होता। पेत्र त्यास म्हणाला, एनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, उठ आपले अंतरुण नीट कर। एनेयास ताबडतोब उभा राहिला। लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनास राहणाऱ्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले। यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती, तिचे नाव तबिया होते। ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, याचा अर्थ हरिण। ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे, गरिबांना दानधर्म करीत असे। जेव्हा पेत्र लोद मध्ये होता तेव्हा तबिया आजारी पडली व मरण पावली। लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले। यापो येथील शिष्यांनी ऐकले की पेत्र लोद मध्ये आहे। लोद हे यापो जवळ आहे म्हणून त्यांनी दोन माणसे पाठवली. त्यांनी त्यास विनंती केली. ते म्हणाले, त्वरा करा, आमच्याकडे लवकर या. पेत्र तयार झाला व त्यांच्या बरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्यास माडीवरच्या एका खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्गस जिवंत असताना जे कपडे व जगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्गसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, तबिया उठ. तेव्हा तिने डोळे उघडले. तेव्हा तिने पेत्राला पाहिले. तेव्हा ती उठून बसली. त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने पवित्र जनांना आणि विधवा स्त्रियांना ती खोलीमध्ये बोलावले. त्याने तबियाला त्यांना दाखवले. ती जिवंत होती. यापूमधील सर्व लोक असे समजले. यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. नंतर असे झाले की तो यापोत शिमोन नावाच्या कोणा एका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला.